आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधानसभा निवडणुकीची लगबग सुरू. विविध पक्षांच्या उमेदवारांकडून शक्तीप्रदर्शन करीत अर्ज दाखल. रस्ते बांधणीसाठीच्या आधुनिक पद्धती मांडण्यासाठी सरकार अभियंत्यांना प्रोत्साहन देत आहे असं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्र्यांचं प्रतिपादन. चीन किंवा जपानपेक्षा भारतात शिक्षणासाठी जास्त खर्च करण्यात येतो असा युनेस्कोच्या पाहणीचा निष्कर्ष. आणि भारत न्यूझीलंड दुसऱ्या क्रिकेट कसोटीला पुण्यात प्रारंभ. राज्यात विधानसभा निवडणुकीची लगबग सुरू झाली आहे. विविध पक्षांनी उमेदवार याद्या जाहीर केल्या असून काही उमेदवारांनी अर्ज भरायला सुरुवात केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली. पालघर विधानसभा मतदारसंघातून नरेश कोरडा आणि विक्रमगडमधून सचिन सिंगडा यांना मनसेने उमेदवारी दिली आहे. महाविकास आघाडीच्या वतीने इंदापूर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार हर्षवर्धन पाटील यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. येवल्यामधून राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ, आंबेगावमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप वळसे पाटील, शिर्डी इथून भाजपचे राधाकृष्ण विखे पाटील, मुंबईत मलबार हिल इथून भाजपचे मंगल प्रभात लोढा तर कांदिवली पूर्वमधून भाजपचे अतुल भातकळकर हे देखील आज अर्ज दाखल करत आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आदित्य ठाकरे आज वरळी मतदारसंघातून अर्ज दाखल करत आहेत. कोथरूडमधून भाजपचे चंद्रकांत पाटील यांनी तर मुलुंड मतदारसंघात भाजपाचे मिहीर कोटेचा यांनी अर्ज दाखल केला. मनसेचे ठाणे मतदारसंघाचे उमेदवार अविनाश जाधव यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला. बीड जिल्ह्यात परळी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार धनंजय मुंडे यांनी तर कळमनुरी इथून शिवसेनेचे संतोष बांगर यांनी महायुतीकडून अर्ज दाखल केला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ विधानसभा मतदारसंघातून आज आमदार वैभव नाईक यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करण्यापूर्वी त्यांची कुडाळ शहरामध्ये जाहीर सभा झाली. या सभेला महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. सोलापूर जिल्ह्यातल्या दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघासाठी भाजपचे उमेदवार माजी मंत्री सुभाष देशमुख यांनी आज दुपारी अर्ज दाखल केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संतोष पवार आणि इतर नेते उपस्थित होते. मुंबईत विलेपार्ले विधानसभा मतदारसंघातले भाजप उमेदवार पराग अळवणी यांनी आमदार प्रवीण दरेकर यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला. कांदिवली विधानसभा मतदारसंघातून भाजप उमेदवार अतुल भातकळकर यांनी माजी खासदार गोपाळ शेट्टी यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला. विधानसभा निवडणुकीच्या स्वीप कार्यक्रमांतर्गत मतदार जनजागृतीवर विशेष भर देण्यात येत आहे. निवडणूक कार्यालयांच्या स्वीप पथकांप्रमाणेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पथकांमार्फतही येत्या 20 नोव्हेंबरपर्यंत मतदानाचा हक्क बजावण्याचं आवाहन करण्यात येत आहे. नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे उद्यानं, बाजारपेठा, शैक्षणिक संस्था इत्यादी ठिकाणी मतदार जनजागृतीचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. विधानसभा निवडणूक 2024च्या अनुषंगानं विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये जनजागृतीसाठी मुंबई विद्यापीठानं पुढाकार घेतला आहे. मुंबई विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागामार्फत अनेक उपक्रम हाती घेण्यात आले असून विभागामार्फत विविध महाविद्यालयांच्या सहकार्याने निवडणूक साक्षरता उपक्रमांची मालिका सुरू करण्यात आली आहे. त्यात ऑनलाईन मतदार नोंदणी, मतदार जागृती करण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण, इलेक्टोरल लिटरसी क्लबची स्थापना, मतदानाची शपथ आणि ईव्हीएम व्हीव्हीपॅटचे प्रात्यक्षिक आणि मतदान जनजागृतीसाठी व्यापक उपक्रमांचा यात समावेश आहे. प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांनी विधानसभा निवडणुकीत मतदान करण्याचं आवाहन केलं.
नमस्कार, मी प्रशांत दामले. 20 नोव्हेंबर ही आपल्या आयुष्यातली अतिशय महत्वाची तारीख आहे, कारण त्या दिवशी विधानसभेचं मतदान आहे. तर सगळ्या मतदारांना मी नम्र आवाहन करतो, विनंती करतो की इकडे तिकडे फिरायला वगैरे जाऊ नका. जायचं असेल तर हरकत नाही, पण सकाळी मतदान करा आणि मग जा. 20 नोव्हेंबर लक्षात ठेवा, आपल्याला मतदान करायचं.
जळगाव जिल्ह्यातल्या कसोदा गावाजवळ पोलिसांनी काल रात्री 1.5 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त केली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस काल रात्री एरंडोल विधानसभा परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी एका कारची तपासणी केली असता त्यात हे पैसे आढळून आले. ही रक्कम कोणाची आहे याचा तपास पोलीस करत आहेत. दरम्यान अमळनेर तालुक्यात एका कारमधून 16,38,000 रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली आहे. श्रोतेहो, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं आढावा विधानसभा मतदारसंघांचा हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी 7:10 अस्मिता वाहिनीसह प्रादेशिक वृत्त विभागाच्या युट्यूबवरून प्रसारित केला जात आहे. या कार्यक्रमात आज मुंबई पश्चिम उपनगरातल्या मतदारसंघांचा आढावा आपल्याला ऐकता येईल. रस्ते सुरक्षेसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या सर्व प्रकारच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सरकार करत आहे असं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं. नवी दिल्ली इथं 12व्या ट्रॅफिक इन्फ्राटेक एक्स्पोला ते संबोधित करत होते. रस्ते बांधणीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणं आवश्यक आहे हे त्यांनी यावेळी अधोरेखित केलं. रस्ते बांधणीसाठीच्या आधुनिक पद्धती मांडण्यासाठी सरकार अभियंत्यांना प्रोत्साहन देत आहे असंही गडकरी म्हणाले. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण बांधत असलेल्या रस्त्यांमुळे अपघातांचं प्रमाण कमी होईल. अपघाताचं प्रमाण कमी करण्यासाठी सरकार खासगी क्षेत्रातल्या तज्ज्ञांची नियुक्ती करत आहे असं गडकरी यांनी सांगितलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या 27 तारखेला मन की बात या आकाशवाणीवरच्या कार्यक्रमातून नागरिकांशी संवाद साधणार आहेत. कार्यक्रमाचा हा 115वा भाग आहे. श्रोते येत्या 25 तारखेपर्यंत टोल फ्री क्रमांक, नमो ॲप किंवा माय GOV ओपन फोरमवरून आपली मतं सूचना पाठवू शकतात. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. चीन किंवा जपानपेक्षा भारतात शिक्षणासाठी जास्त खर्च करण्यात येतो असं युनेस्कोच्या पाहणीत आढळलं आहे. भारतात शिक्षणावरची खासगी आणि सरकारी खर्च आशियातल्या इतर देशांपेक्षा जास्त असल्याचं युनेस्कोच्या अहवालात म्हटलं आहे. 2015 ते 2024 या काळात शिक्षणाला प्रोत्साहन देण्याकरता स्थूल देशांतर्गत उत्पादनाच्या 4.1% ते 4.6% खर्च भारतात करण्यात आला. आंतरराष्ट्रीय स्तरावर संयुक्त राष्ट्रांनी 2030 पर्यंतच्या कालावधीसाठी निश्चित केलेल्या उद्दिष्टांमध्ये म्हटलंय की राष्ट्राच्या GDP मध्ये 4 ते 6% तरतूद शिक्षणासाठी असावी. माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित प्रवीण लोणकरला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. प्रवीण लोणकरचा भाऊ शुभम हा अद्यापही फरार असून पोलीस त्याच्या शोधात आहेत. शुभमच्या संपर्कात असलेल्या चौघांना मुंबई पोलिसांनी काल चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं तर पुण्यातून आणखी 3 काल रात्री ताब्यात घेतलं आहे. न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटी क्रिकेट मालिकेतला दुसऱ्या सामन्याला आज पुणे इथं सुरुवात झाली. न्यूझीलंडनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीला उतरलेल्या कर्णधार टॉम लॅथम आणि डेव्हॉन कॉनवे यांनी पहिल्या विकेटसाठी 32 धावांची भागीदारी केली. आर अश्विन यांनी लॅथमला बाद केल्यानंतर फलंदाजीला आलेल्या विल यंग यालाही अवघ्या 18 धावांवर बाद केलं. त्यानंतर कॉनवे अवघ्या 76 धावांवर झेलबाद झाला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा न्यूझीलंडच्या 6 बाद 232 धावा झाल्या होत्या. महिला क्रिकेटमध्ये भारत आणि न्यूझीलंड यांच्यातल्या 3 सामन्याच्या मालिकेतला पहिला एकदिवसीय सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरू झाला आहे. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या 4 बाद 112 धावा झाल्या होत्या. अल्बानियात तिराना इथं सुरू असलेल्या 23 वर्षांखालील जागतिक कुस्ती अजिंक्य स्पर्धेत भारताच्या विश्वजीत रामचंद्र मोरे या कुस्तीगीरानं कांस्यपदक पटकावलं. त्यानं पुरुषांच्या 55 किलो ग्रीको रोमन गटात ॲडम उलबाशेवचा 14-10 असा पराभव केला. या स्पर्धेतलं भारताचं हे पहिलंच पदक आहे. व्हिएन्ना ओपन टेनिस स्पर्धेत पुरुष दुहेरीच्या उपांत्य फेरीत भारताचा रोहन बोपण्णा आणि ऑस्ट्रेलियाचा मॅथ्यू एबडन या जोडीचा सामना, ब्रिटनचा नील स्कुपस्की आणि न्यूझीलंडच्या मिशेल वेनस या जोडीशी आज होणार आहे. सायंकाळी 4:50 सामन्याला सुरुवात होईल. याआधी झालेल्या सामन्यात रोहन बोपण्णा आणि मॅथ्यू एबडन या जोडीने रॉबिन हास आणि अलेक्झांडर झरेव यांचा 2-6, 7-5, 10-5 असा पराभव केला होता. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विधानसभा निवडणुकीची लगबग सुरू. विविध पक्षांच्या उमेदवारांकडून शक्तीप्रदर्शन करीत अर्ज दाखल. रस्ते बांधणीसाठीच्या आधुनिक पद्धती मांडण्यासाठी सरकार अभियंत्यांना प्रोत्साहन देत आहे असं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्र्यांचं प्रतिपादन. चीन किंवा जपानपेक्षा भारतात शिक्षणासाठी जास्त खर्च करण्यात येतो असा युनेस्कोच्या पाहणीचा निष्कर्ष. आणि भारत न्यूझीलंड दुसऱ्या क्रिकेट कसोटीला पुण्यात प्रारंभ. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.